उत्सवाच्या निमित्ताने इथं आपण एक दरवर्षी साधना शिबिर घेत असतो. त्या साधना शिबिरामध्ये एक कार्यक्रम प्रवचनाचा असतो, बाकी ध्यान, नामस्मरण, सत्संग, प्रश्नोत्तर, अनुषंगिक साधना अशा विविध तऱ्हेने आपण ही साधना शिबिर घेतो. आणि शेवटच्या दिवशी रविवारी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव साजरा होतो. यावर्षी काही विषय आपल्या समोर मांडावा असं खरं म्हणजे ठरवलेलं आहे. आणि जाह्नवीनी जसं सांगितलं तसं अपिचे सुदुराचारो भज प्रेमा अनन्य भाग साधू एव मंतव्य हा सम्यक व्यवस्थित विसाहा क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजामी ही नमे भक्ता हा प्रणश्यती असं तुम्ही उल्लेख केला. नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलेली आश्वासन हा एक स्वतंत्र विषय खरं म्हणजे आहे आणि त्यावर काही बोलावं असं मी ठरवलं. त्याच्यामध्ये अनन्यास चिंतयन तो माम ये जना हा कलियुपासके येषा नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हा. जे अनन्य भक्त चिंतनाच्या योगाने माझी उपासना करतात, जे नेहमीच माझ्याशी युक्त होऊन राहतात, त्यांचा योग आणि क्षेम मी पाहतो असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. तसा हा अजून एक श्लोक अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्यवा साधू एव समंतव्य हा सम्यक व्यवसितो सहा क्षिप्रम भवती धर्मात्मा. दुराचार्यातला दुराचारी असेल तरी देखील क्षिप्रम म्हणजे त्वरित तो धर्मात्मा होतो. शश्वत शांती निगच्छती त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते असं भगवंतांनी सांगितलं. आणि पापयोनीमध्ये जन्माला आलेले किंवा स्त्रिया हा वैश्य हा तथा शूद्राला ते याही परामगती यांनाही परमगती प्राप्त होते असं अजून एक आश्वासन. हा नववा अध्याय हा संतांचा फार आवडता अध्याय, त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा हा अति आवडता अध्याय. दहाव्या अध्यायामध्ये नवव्या अध्यायाचं कौतुक करताना ज्ञानेश्वर महाराजांनी नवमीच्या अध्याया सहसा मुद्रा लावावया विहाला मग मी वाया गर्व का करू असे उद्गार काढलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा तांबे महाराजांनी लिहून ठेवलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आसनाच्या समोर त्यांनी ज्ञानेश्वरी उघडलेली होती आणि नवा अध्याय समोर ठेवलेला होता. निवृत्तीनाथांनी त्यांना तो दादरा उतरून जिना उतरून खाली त्याच्या आसनावर नेऊन बसवलं. एक ठाण विवाह समयी बाजूला होती आणि निवृत्तीनाथ परत जेव्हा गेले तेव्हा नववा अध्याय म्हणून ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते. हा अध्याय विशेष अध्याय समजला जातो. तसं जर म्हटलं तर भगवद्गीतेमध्ये सगळे अध्याय आपापल्या तऱ्हेने मोठेच आहेत. नवे अध्यायापर्यंतचा भगवद्गीतेचा जो प्रवास आहे तो प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि 9, 10 आणि 11 हे अध्याय सगुणोपासना क्रमाक्रमाने सांगणारे असे अध्याय ठरले. अर्जुनाच्या विलक्षण अशा कर्म सोडून देण्याच्या आणि शोक प्रवृत्तीला प्राप्त होण्याच्या अलत्या वेळेला स्वधर्म कर्म कठीण वाटलं म्हणून त्याच्यापासून निवृत्ती घेण्याच्या वृत्तीला उत्तर म्हणून भगवंतांनी त्यांना अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. या उपदेशाचं स्वरूप सुरुवातीला अर्जुनाला आत्मविषयक उपदेश भगवंतांनी केला की ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी तू शोक करतो आहेस. अशोकचान अनुशोच प्रज्ञावादांश भाषसे आणि वर तू मोठा तर्क लढवतो आहेस प्रज्ञावाद करतो आहेस. गतासून गतासूश्च नानुशोचंती पंडिता हा जे गेलेले आहेत ते आणि जे आहेत ते या दोघांविषयी पंडित म्हणजे ज्यांची बुद्धी शुद्ध झालेली आहे असे मुळीच शोक करत नाही असं भगवंत म्हणाले. तू जे समोर आहेत आणि अजून गेलेलेही नाही ते जातील म्हणून त्यांच्याविषयी शोक करत आहे. असं सांगून आत्म्याचं अविनाशी स्वरूप भगवंतांनी अर्जुनाला वर्णन करून सांगितलं. न जायते मलियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजहा नित्या शाश्वतः अयम पुराण अशा प्रकारे आत्म्याचं स्वरूप भगवंतांनी सांगितलं. आणि देह पडणं आणि परत जन्माला येणं हे जसे जुने पुराणे कपडे बदलून टाकावे तसं खरं म्हणजे समजलं पाहिजे. वासांशी जीर्णानी यथाप्रहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी सह्याती नवानी देही अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर आणि अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकारियोयम उच्चते हा आत्मा अव्यक्त आहे अचिंत्य आहे विकारित असा आहे असं सांगून भगवंतांचा खरा रोख अर्जुनाला तू आत्मस्वरूप आहेस असं सांगण्याचा होता. भगवंत अर्जुनाला म्हणाले की ज्यांच्या ठिकाणी अशी आत्मबुद्धी भक्ती रुजलेली आहे आत्मा मी अशा प्रकारचं त्यांचा निश्चय झालेला आहे आणि देहबुद्धीचा जन्म त्याग केलेला आहे अशी व्यक्ती कर्म करत असताना कर्म करण्यापुरता स्वतःचा अधिकार समजते कारण त्याला इंद्रिय प्राप्त झालेली असतात म्हणून कर्म तर करावीच लागतात पण तो फळामध्ये मुळीच गुंतत नाही. फळावर त्याचा अधिकार आहे असं वाटलं तरी तो स्वस्थ सोडून देतो कारण फळावरचा अधिकार गाजवला की देहबुद्धी वाढते आणि आत्मविषयक तत्वज्ञान व्यक्त पडतात. आत्म्याचं स्वरूप मुळात अकर्ता असा आहे. असा अकर्ता आणि कर्म न करणारा हे आत्म्याचं स्वरूप असताना देहाला ती उपाधी जोडायचं कारण नाही. देहानी कर्मही करायलाच पाहिजे. तू योगस्थ हो, संग टाकून तुला दिलेली जी कर्म आहेत किंवा वाट्याला आलेली कर्म आहेत ती तू कर आणि समत्व बुद्धीला प्राप्त हो असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला या समत्व बुद्धीचं मोठं कौतुक भगवंतांनी केलं आणि अर्जुनाने प्रश्न विचारल्यावरून भगवंतांनी स्थित प्रज्ञाची लक्षणं अर्जुनाला सांगितली. आपण भगवद्गीतेचा 9व्या अध्यायापर्यंतचा प्रवास पाहतो आहोत. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा अस्थित प्रज्ञ हा तदुच्यते. ज्याच्या अंतरातून मनोगत काम देखील निघून गेलेला आहे आणि जो आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहिलेला आहे त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात. त्याची प्रज्ञा विषयाच्या ठिकाणी नसून आत्म्याच्या ठिकाणी स्थित होते. ती दगमगणारी नसते, ती स्थिर होते. आणि या स्थिर बुद्धीचं अनेक अंगाने विवरण भगवंतांनी स्थित प्रज्ञ लक्षण सांगताना केलं. विहाय कामान यस सर्वान उमाशरती विस्पृहा. सर्व कामांना ज्यांनी टाकून दिलेले आहे आणि स्पृहा देखील ज्यांनी टाकून दिलेली आहे. निर्मम निरहंकार स्थितधी कुणी उच्चते. ज्यांनी महत्व हे शब्द जरी ऐकायला सोपे वाटले तरी देखील एक एक शब्दाला ठेच लागणार असं खरं म्हणजे त्याचं स्वरूप आहे. सर्व प्रकारच्या कामांना ज्यांनी टाकून दिल्या. सर्व प्रकारच्या कामांना म्हणजे इंद्रियजन्य कामांना, सर्व काम आणि कामांना. तसंच या जगतामध्ये काहीही करण्याची अथवा न करण्याची इच्छा आणि जिची इच्छा या ज्यांनी टाकून दिल्या. विनोबा असं म्हणतात की सर्व कामांना ज्यांनी टाकून दिल्या असं म्हटल्यानंतर परत स्पृहा टाकून दिली असं कशाकरता सांगितलं. सर्व कामनांमध्ये स्पृहा आलीच तरी देखील आपण असावं, विशेषत्वाने आपण असावं ही जी जिजीविषा आहे किंवा आपण नसावं आता सहन होत नाही. वृद्धापकाळ आलेला आहे, जीवन फार मुश्किल झालेलं आहे. अशा परिस्थितीत नको आता देवा मला याच्यातून सोडव. अशा प्रकारची मुमूर्षा आणि जिजीक्षा या दोन्ही गोष्टी ज्यांनी सोडून दिलेल्या आहेत त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं. किंवा म्हणतात की ब्राह्मण भोजनाकरता म्हणून सर्व तयारी झालेली आहे, पंक्ती वाढले बसलेले आहेत, सर्व वाढून झालेलं आहे आणि संकल्प सोडण्याच्या आधी यजमान विचारतात सगळे ब्राह्मण आले आहेत ना, त्या उत्तर येतात की हो सगळे आलेले आहेत आणि ते संन्यासी तेही आलेले आहेत. सगळे ब्राह्मण आलेले आहेत ना याच्यात संन्याशांचा उल्लेख आला पण संन्याशांविषयी विशेष प्रीती असल्यामुळं आदर असल्यामुळं ते संन्यासी आलेत का असं जसं विचारावं तशाच्यानी सगळ्या कामना सोडल्या आणि स्पृहा देखील सोडली. जो महत्व रहित झाला, अहंकार रहित झाला त्याची बुद्धी स्थित झाली असं एवढं वर्णन केल्यानंतर अर्जुनाला असं वाटायला लागलं की आपण स्थिर बुद्धी करून बस उपयुद्धाचं कर्म करण्याचं कारण काय. तसं त्यांनी प्रश्नही विचारला तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी आणि त्याला उत्तर देताना म्हणून भगवंतांनी अर्जुनाला अरे कर्म करता करता कोणाचीही बुद्धी स्थिर होते, त्याच्याकरता कर्म टाकणं हा उपाय नाही. कर्म टाकल्यामुळं काहीच प्राप्त होत नाही. करून न करण्याची युक्ती, इंद्रिय आहेत म्हणून कर्म करणार आणि आत्मबोध आहे म्हणून कर्म करत नाही असा बोध हा कर्म करता करता होत असतो. कर्म टाकण्याशी अथवा करण्याशी, अहंकाराने करण्याशी त्याचा विशेष संबंध नाही असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या लभते अर्जुन, ज्यांनी इंद्रिय मनाने आवरलेली आहे. कर्मेंद्रिये ही कर्मयोगम असत्ता सविशिष्यते, ज्यांनी आपली इंद्रिय मनाने आवरलेली आहेत आणि कर्मेंद्रिय मात्र कर्मामध्ये मोकळी सोडून दिलेली आहे. याचा अर्थ करताना अर्थ करणाऱ्यांची तारंबळ उडते. मनाने इंद्रिय आवरलेली आहेत आणि कर्मयोगामध्ये मोकळी सोडली आहेत म्हणजे काय? जेवायला बसलेला आहे, सुग्रास अन्न उत्तम अन्न समोर आहे, पोटात भूकही आहे, कडकडून भूक लागलेली आहे, वाढणाऱ्यांनी आग्रह करून वाढत आहे. अशा वेळेला मनानी इंद्रिय आवरायची आणि कर्मयोगामध्ये, आता जेवण ही कर्मयोगच आहे समजा, त्याच्यामध्ये ढिली सोडायची म्हणजे काय करायचं? तर आसक्ती मनातून सोडून द्यायची आणि जेवणाचं कर्म मात्र करायचं. याला परमार्थामध्ये अस्वाद वृत्ती असं म्हटलं जात. भोजन स्वादिष्ट असावं आणि भोजन करणारा जो आहे त्याने आत्म्याचा स्वाद घेत असावं आणि जेवणाचं कर्म करावं, आत्म्यामध्ये रमून राहावं आणि जेवणाचं कर्म मात्र करावं. आणि हा जो जेवणाचा खाण्यापिण्याचा जो विषय आहे तो सगळ्या कर्मांना लावायचा. संधी आहे, आपण म्हणू तितके पैसे मिळतील, व्यवसाय आहे, बाजारात काय तुटवडा आहे, जास्त मागणी आहे, डॉक्टर आहे त्याचा एक व्यवसाय आहे, वकील आहे त्याचा एक व्यवसाय आहे, त्याच्या समोरची व्यक्ती आलेली आहे. मनाने आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आणि योग्य ते कर्म मात्र करायचं. कर्मेंद्रिय ही कर्मयोगम, कर्मेंद्रियांकडून कर्मयोगच करून घ्यायचा. मनाने मात्र इंद्रिय आवरायची, आवरली असा भाव धरायचा आणि आत्म्याच्या ठिकाणी लावायची. आत्मस्वरूपाचं चिंतन करत कर्म करायचं. नियतं कुरु कर्मत्व कर्म जायोगी अकर्मणा, आणि ही कर्म कोणतीही करून चालणार नाही. जी वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म आहे तेवढीच करावी. मुळीच न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. शरीर यात्रा विजते न प्रसिद्धे अकर्मणा, तुझी शरीर यात्रा देखील कर्म जर केली नाही तर चालणार नाही असं म्हणून भगवंतांनी कर्मयोगाची त्याच्याही पुढची युक्ती सांगितली. ती म्हणजे सगळी कर्म यज्ञ प्रत्यर्थ करावी, यज्ञार्थात कर्मणा. आणि यज्ञ याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या धर्मामध्ये जे काही कर्मकांड सांगितलं असेल तसं यज्ञ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना येते ती गीतेची नाही. गीतेच्या यज्ञ संकल्पनेमध्ये यज्ञ म्हणजे सेवा भावनेने स्वधर्म कर्म करणं, त्याच्यामध्ये सेवा हा भाव असला पाहिजे. स्वधर्म कर्म करायचं आहे, इंद्रिय आवरून मनाने कर्म मात्र उत्तम रीतीने इंद्रिय मोकळी सोडून करायचं आहे, हे कर्म सेवा म्हणून करतो आहे असा भाव धरायचा आहे. आपली आपली कर्म, भगिनीने घरात कर्म करत असताना वाट्याला आलेलं कर्म आहे म्हणून सकाळी उठल्यापासून जी काही घरात बायकांची कर्म आहेत ती सगळी कर्म करते आहे, काम होणारच आहे. आणि एक भगिनी अशी आहे की अत्यंत प्रेमाने सेवा हा भाव धरून तीच कर्म करते आहे, तेव्हा त्याचा यज्ञ होतो असं भगवंत म्हणतात. या कर्मामध्ये सेवा असावी. माझी मुलं जेवणार आहेत, मी स्वयंपाक करते आहे, परब्रह्म स्वरूपच आहे. माझं घर म्हणजे जणू मंदिर आहे अशा भावनेने, अशा भावनेने सर्व कर्मांमध्ये सेवेचा भाव होतून, प्रेमाचा भाव होतून ते समर्पण बुद्धींनी करावं. ज्याला ज्याची आपण सेवा करतो आहे त्याच्याविषयी नम्र भाव असावा आणि त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा. भगवद्गीतेची यज्ञाची संकल्पना म्हणजे सेवा, समर्पण आणि स्वार्थता अशी आहे. अशी कर्म भगवद्गीतेला अपेक्षित आहे. म्हणून ही कर्म यज्ञप्रित्यर्थ व्हावी. यज्ञार्थ कर्मणः अन्यत्र लोकाः अयम् कर्मबन्धनः. आणि याच्या विपरीत भावनेने केलेली कर्म ही कर्म बंधनाला प्राप्त होतात. म्हणून एक सुसूचित व्याख्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाची भगवंतांनी केली की सर्व कर्म मला अर्पण करून कर. मी म्हणजे व्यापक परमात्मा, त्याला अर्पण करून तू कर्म कर. त्यावेळेला तू आत्मभाव राख. आपण आत्मस्वरूप आहोत, देह नाही, अशा प्रकारचा निदान विचार तरी राख. तुला समजेल कधी समजेल तेव्हा, पण निदान असा विचार तरी येऊ दे. आणि ही कर्म करत असताना जे फळ मिळणार आहे ते फळ देह मन बुद्धीला मिळणार आहे, ही या देह मन बुद्धीपेक्षा वेगळं आहे असाही भाव लागतो. ममत्व राखू नकोस आणि अधिनिवेश रहित राखून तू कर्म कर. मयी सर्वाणी कर्माणी सम्यस्य अध्यात्मचे तसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत स्वरा असं भगवंत म्हणाले. अशा प्रकारची कर्म करणं, कोणी कोणाला करायला सांगणं, भगवंत झाले तरी देखील याच्यात किती कंडिशन्स आहेत. तसं म्हटलं तर कर्मयोग हा परमार्थामध्ये सर्वात अवघड आहे, कारण भगवंताचं स्वरूप जाणायचं आणि ते स्वरूप जाणून भगवंताला अर्पण करतो याचा भाव धरायचा. कसं स्वरूप जाणणार? तसंच आपण आत्मस्वरूप आहोत असं चिंतन करायचं. प्रत्येक वेळेला चिंतन कसं राहणार? इथं जर फलाशा दरवेळेला खुणावत असते, ती फलाशा धरूच नको म्हणतात. या उघड उघड आज्ञा झाल्या, अपेक्षा झाल्या, पण तशी कर्म करायला जमत नाही ही अडचण आहे ना. असं असल्यामुळं याच्यातूनच निघालेल्या चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी निरनिराळी विकर्म सांगितली. विकर्म म्हणजे विशेष कर्म. ही कर्म करण्यासाठी जी मनबुद्धीची तयारी व्हायला पाहिजे ती तयारी साधनेनीच होणार. जर साधना नसेल तर अशा प्रकारची कर्म जमणार नाही, ते उघड आहे. म्हणून या चौथ्या अध्यायाचा मुख्य विषय हा निराया साधना ज्याला भगवंतांनी विकर्म असं म्हटलं. तसं चौथ्या अध्यायाचा अजून एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कर्मणी अकर्मयम पश्येत अकर्मणीचे कर्मयामा, म्हणजे कर्म करत असताना आपली अकर्म दशा पाहणं, आपण आत्मस्वरूपात आहोत असं लक्षात घेणं. जसे आता तुम्ही प्रवचन ऐकताय, प्रवचन ऐकण्याचं काम करता हे कर्मच आहे. यावेळेला आत्मभान कायम ठेवून प्रवचन ऐकता येऊ शकेल. अशा वेळेला ऐकणं हे वरवरचं कर्म होईल, तुम्ही मात्र आज्ञामध्ये देखील स्थिर असाल. आणि सर्वच कर्म करत असताना अगदी जेवणापासून भोजनाची सगळी कर्म करत असताना इंद्रिय मनबुद्धीची कर्म आहेत आणि मी याच्यापासून वेगळा आहे असं भान ठेवणं, भगवंतांनी कर्मामध्ये अकर्म दशा जो पाहतो आज्ञाची आणि अकर्मणीचे कर्म याहा, याला भगवद्गीतेचा किल्लीचा श्लोक म्हटलेला आहे. आपली कर्म होत असताना आत्म्याची अकर्म दशा ओळखणं आणि त्या अकर्म दशेवर सगळी कर्म चालू आहेत असं ओळखणं. जसं तुमची गाडी चालते तेव्हा चाकं वेगाने फिरत असतात पण आस मात्र स्थिर असतो. आस स्थिर आहे आणि चाकं फिरत आहे. तसं आपण आत्म्याच्या ठिकाणी अत्यंत स्थिर आहोत आणि इंद्रिय मनोबुद्धी कर्म करते आहे. भगवंत असं म्हणतात की माझे अजत्वे जन्मणे अप्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी मुळीच जन्माला येत नसताना देखील माझा जन्म होतो. आपल्या सगळ्यांचीही तीच परिस्थिती आहे. भगवंत स्वतःबद्दल सांगताय, वस्तुत आपल्या आत असणारा शुद्ध जाणीव स्वरूप तोही अजन्माच आहे. आपला तसा भाव नाहीये आणि अक्रियताची कर्म करणे केवळ त्या जाणीवेच्या अधिष्ठानावर कर्म करत आहे. जो विकार रहित होऊन हे सर्व जाणू शकतो तो परममुक्त, तो मुक्त होऊन जातो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारच्या स्वतःच्या दिव्य जन्म आणि दिव्य कर्म याचं प्रतिपादन हा चौथ्या अध्यायाचा अजून एक विशेष आहे. चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपण स्वतः अजा अपी सन अव्यय आत्मा, मी मुळातच अजा आहे, अनुत्पन्न आहे, अमुक काळी जन्मलो असं नाही, सदानकाला नेहमीच मी आहे. तसा मी जसा आहे तसा माझा व्यय देखील होत नाही आणि सर्व भूतमात्रांमध्ये मी ईश्वर म्हणून ख्यात आहे, प्रसिद्ध आहे. मी माझ्या स्वतःच्या प्रकृतीला स्वाधीन करून संभव आम्ही मी आपणहून जन्म घेतो आणि कोणत्या काही जन्म घेतो जेव्हा जन्म संकटात पडतो वगैरे आणि जन्म घेतल्यानंतर मी काय करतो, करीत राहणार या साधूना विनाशायचं दुष्कृता धर्म संस्थापनात नाही असं स्वतःचं जीवन चरित्र देखील कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्म या न्यायानेच भगवंतांनी सांगितलं. आता भगवद्गीतेचा प्रवास जो आत्म्याचं अमरत्व आणि स्वधर्म कर्माचं अवश्यमेव करणीयत्व हा जो दुसऱ्या अध्यायाचा विषय होता, तिथपासून कर्मयोग कसा असावा याच्या अपेक्षा, तसंच हा कर्मयोग प्राप्त होण्यासाठी म्हणून कराव्या लागणाऱ्या विविध साधना इथपर्यंत आला. आणि हे सगळं बौद्धिक विवरण चालू असताना चौथ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेने एक फार गोड असं वळण दिलं. प्रथम भक्तीचा उच्चार चौथ्या अध्यायामध्ये हे सगळं जरी ऐकायला सोपं किंवा योग्य वाटत असेल, उत्तम वाटत असेल, तरी देखील हे जमेल केव्हा? हे ज्ञान होणं इतकं सोपं नाही. हे ज्ञान केवळ तर्कानी होत नाही, शरणागत झाल्याखेरीज हे ज्ञान होत नाही. तद्विधी प्रणिपाते परिप्रश्ने सेवया उपदेशते ज्ञान. ज्ञानीना तत्वदर्शिना, जे ज्ञानी आणि तत्वदर्शी म्हणजे ज्यांना तत्वाचं दर्शन झालेलं आहे, अशा ज्ञानी पुरुषांना प्रणिपात करून त्यांना शरण जाऊन या प्रणिपाताला स्वामीजी असं म्हणायचे की सुवर्णाचा जर दंड केला 4 फूट उंचीचा सुवर्णाचा दंड, सुवर्ण हा सर्वात जड धातू आहे, आपल्या घरात जे सोनं असतं ते त्याच्यावरून जाऊ नका. आपल्याकडे एखाद्या मुलीच्या अंगावर 200-300 ग्रॅम एवढं सोनं असतं. सोन्याचा दंड जर केला आणि तो सोडून दिला तर तो जसा जड असल्यामुळं धाडदिशी जमिनीवर पडतो. शब्दशः नाही मनाही तशा प्रकारे शरण जा. अनकंडिशनल कोणत्याही अटी खेरीच समर्पण. हे समर्पण शरीराचं एक वेळ सोपं आहे, नमस्कार घालू शकेल व्यक्ती, पण तेही फार कठीण आहे. कधी कधी आई वडील मुलांना माझ्याकडे घेऊन येतात आणि त्यांना सांगतात तर कुणा करतात यांना नमस्कार कर, तर ते चेपते माझ्या गुडघ्याला हात लावतात. नमस्कार करणं देखील इतकं सोपं नाहीये, पण एक वेळ शरीराने नमस्कार करणं ठीक आहे, जमू शकेल कोणाला, पण मनाने देखील आणि बुद्धीने देखील तशाच प्रकारे प्रणिपात करणं. आपली बुद्धी जी आहे ती ती शरण शरणागत करणं आणि नमस्कारामध्ये करणं हे रहस्यच आहे, ती फॉर्मॅलिटी नाहीये. अशा प्रकारचा नमस्कार सद्गुरूंना करावा. ज्ञानी तत्वदर्शी जे आहेत त्यांना असा नमस्कार करावा. प्रणिपाते पण नुसता नमस्कार करून थांबू नये, त्यांना परिप्रश्न विचारावे. मी कोण आहे? मी देह आहे की मन आहे की बुद्धी आहे? तर देह मन बुद्धीच्या पलीकडे आणि काहीतरी आहे. माझं स्वरूप काय? देव कोण आहे? हे फोटो वगैरे देव आहेत का? ही मूर्ती वगैरे देव आहे का? देवाचं तेवढं स्वरूप आहे का? हे जगत कोण चालवतो? हे जगत कोणी निर्माण केलं? माझा देवाचा आणि जगताचा परस्पर संबंध काय? याला परिप्रश्न असं म्हणतात. आणि त्यांची सेवा करणं, तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. या ठिकाणी भगवद्गीता प्रथम कोणी कोणाला उपदेश करत असतात, खूप स्वाभाविक मानसिकतेतून हा श्लोक आलेला आहे. आधी त्याला खूप तत्वाचं सांगून झालं, मग कर्माचं सांगून झालं, मग कर्मात अकर्म अकर्मात कर्म हेही सांगून झालं. आणि साधना केल्याशिवाय अशा प्रकारची कर्म जमणार नाही, साधनेचं कर्म जमल्या हे कर्म जमेल असंही सांगून झालं. तसं कर्म करत असताना अकर्म दशा आत्म्याची ओळखावी असंही सांगून झालं. पण हे सर्व साधना करावी वगैरे कोण सांगणार? साधना ग्रंथात दिलेल्या साधना वाचून आम्हाला समजेल का की आम्ही केल्या तर जमेल का? भगवंत एवढं सगळं सांगितल्यावर ते ज्ञानी तत्वदर्शी त्यांना शरण जावं असं म्हणतात. सगळ्या भगवद्गीतेमध्ये अगदी शेवटी शेवटी तू मला शरण ये असं म्हणाले. तेही मानसिकते धरून योग्यच आहे. कोणी माझ्या समोर येईल आणि त्याला मी म्हणेल की तू माझा शरण येतं तो बरा नाही, त्याला प्रथम तत्व सांगावं लागतं, त्याला ज्ञानाचं स्वरूप सांगायला लागतं. किती वर्णनं भगवंतांनी सांगितली आणि मग सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज असं 18व्या अध्यायात म्हणाले. तोपर्यंत उच्चार देखील केला नाही. त्याच्या आधी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, त्या परमात्म्याला शरण जा असं म्हणाले. पण मग हा सगळा संतोष दूर सारून तू मला शरण ये असं म्हणाले. आणि तोच खरा उपदेश आहे, तेच खरं करणीय आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेतुल्या, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाभी गच्छति. 4व्या अध्यायामध्ये प्रणिपात परी प्रश्न सेवा असं सर्व घडल्यानंतर सद्गुरूंना विनंती करावी आणि सद्गुरु मग ज्ञानाचा उपदेश करतील, मग या 4व्या अध्यायात सांगितलेल्या साधना तुला मिळतील आणि त्या साधना आणि सद्गुरूंचा उपदेश हे मोठ्या श्रद्धापूर्वक आचरायचं आहे. परमात्मा प्राप्तीच्या विषयी तत्पर राहायचं आहे, संयतेंद्रिय राहायचं आहे. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला पराशांती प्राप्त होईल असं भगवत म्हणतात. 4व्या अध्यायापर्यंत अशा प्रकारे भगवद्गीता आल्यानंतर 4व्या अध्यायामध्ये सर्व कर्म मला अर्पण कर तेव्हा संन्यास हा शब्द आला. आणि अर्जुन आणि भगवंतांना 5व्या अध्यायामध्ये की एकदा तू संन्यासाविषयी सांगतोस, एकदा कर्मयोगाविषयी सांगतोस, तू मला एक काहीतरी सांग असा प्रश्न विचारला. त्याच्यावरून संन्याशी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणीच कर्मयोगी जातो अशा प्रकारे भगवंतांनी उत्तर दिले. संन्यास आणि कर्मयोग यांची तुलना केल्यानंतर जीवनमुक्ताची स्थिती या 5व्या अध्यायात सांगितली आणि सर्वात जे 4व्या अध्यायात प्रारंभ केलेला होता विकर्म या नावानी भगवंतांनी ज्याचा उल्लेख केलेला होता त्याच्यातली पहिली विस्तार आणि साधना 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितली ती म्हणजे ज्ञानाची साधना. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुच एव अंतरे ध्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेन्द्रिय मनोबुद्धि मुनि मोक्ष परायणा विगते इच्छा भय क्रोधा यस्तदा मुक्त एव सः असं म्हणतो. ज्यांनी सर्व बाहेर जे विषय आहेत ते बाहेरच सोडून दिलेले आहेत, ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला बाहेरच्या परिसरातून कदाचित विषयांचा मारा होईल पण त्यांनी ते मनात आता बाहेरच सोडून दिलेले आहे. चक्षुच एव अंतरे ध्रुवो आणि आपली दृष्टी हे डोळे नाही. डोळ्याचा डोळा पाहण्याची मूळ शक्ती ती दोन भोयांच्या मध्ये त्यांनी आणून ठेवलेली आहे. डोळे तिरळे करून तिरपे करून तिथं लावायचे नाही. प्राणापानो समो कृत्वा श्वास आणि श्वास श्वास म्हणजे श्वास सोडून बरं का, आणि उच्छ्वास म्हणजे श्वास घेणे असं करा. श्वासोच्छ्वास प्राणाचं दमन हा दमन हे दोन्ही समान करावे असं भगवंत आणि पुढं पुढं ते नासाभ्यंतरचारी नऊ म्हणजे अतिशय हलके शॅलो जणू नाकातल्या नाकातच श्वास गती आहे हे व्हावे. आणि इंद्रिय मनोबुद्धी हे सर्व पूर्णपणाने अवरून करावं, निश्चल करावं आणि मोक्षाची इच्छा करून राहावं. इच्छा भय आणि क्रोध या अगदी जन्मगत मिळालेल्या गोष्टी काम क्रोध आणि भय या अभ्यासानी अशा प्रकारे केलेल्या अभ्यासानी या इच्छा भय आणि क्रोध यांच्या पलीकडे व्यक्ती जाते. ही इच्छा ज्या मूळ जाणीवेला चिकटलेली आहे, भय मूळ जाणीवेला चिकटलेला आहे, जाणीव देहाला चिकटलेली आहे, म्हणून इच्छा भय क्रोध देह संबंधित आहे. जेव्हा मन नाहीस होत, मनाचं प्रमन होत, तेव्हा तो काम क्रोध आणि भय यांना ओलांडतो आणि तो आपण मुक्त आहोत असा अनुभव करतो असं भगवान म्हणतात. अशा प्रकारे पाचव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ध्यान सांगितले, ध्यानाची प्रक्रिया सांगितली. सहाव्या अध्यायात तीच प्रक्रिया विस्ताराने सांगितली. सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे ध्यान सांगितलं तेच पाचव्या अध्यायात संक्षेपाने सांगितलं. अशा प्रकारे सहाव्या अध्यायापर्यंत भगवद्गीता तू आत्मस्वरूप आहेस, कर्म करणं तुला अनिवार्य आहे, तू योगस्थ होऊन कर्म कर, नियत कर्म कर, यज्ञप्रित्यर्थ कर्म कर, सद्गुरूंना शरण जा, त्यांच्याकडून साधना प्राप्त करून घे, ध्यानाला बस इथपर्यंत सांगते आणि ध्यानाला बसून तू आत्मस्वरूपाला प्राप्त होशील इथपर्यंत सांगते. आणि मग नेहमीची जी अडचण राहते की ध्यानाला डोळे मिटून बसलेली व्यक्ती जेव्हा दारून बाहेर येते आणि अनेक प्रकृतींशी तिचा संबंध येतो, तेव्हा जे ध्यानामध्ये प्राप्त केलेलं आहे असं आत्मस्वरूप विसरलं जात. नुसती मोलकरीण चार दिवस येणार नाही असं म्हटल्याबरोबर पारा चढतो. त्याच्याबरोबरच दुष्ट व्यक्ती, दुर्जन, मत्सरी, लोभी, अति कामी अशा सगळ्या व्यक्तींविषयी फार विचार निर्माण होतो. जग चांगलं आणि वाईट, भलं आणि बुरं यांनी भरलेलं आहे. त्यामुळे एकांता आपल्यापुरती साधना जरी केली तरी बाहेर आल्यानंतर गडबड होऊ नये. आपला सगळा बोध खाली येतो. असं असल्यामुळं जगताच्या ज्ञानाशी म्हणजे अन्यथा ज्ञानाशी थेट आत्मज्ञान नाही, पण जगत तर आहे आणि या जगतातल्या एकूण व्यवहाराविषयी आणि आत्मज्ञानाविषयी कसा ताळमेळ असावा हे सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. आता या ठिकाणी मात्र विवेकच करावा लागतो. विवेक जर कमी पडला तर साधकाची आत्मस्थितीवरून घसरण होते असं भगवंत म्हणाले. आणि आपला देहच मुळात पंचभूती तत्वांनी मन, बुद्धी आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतींनी नटलेला आहे. भूमी, आपहा, अनला, वायू, थम, मना, बुद्धी, एवच अहंकार इतकी यज्ञ भिन्ना प्रकृती अष्टधा. आणि ही जी अष्टधा प्रकृती आहे ही अलीकडची समज असं भगवंत म्हणाले. आपल्याला सगळ्यात प्रथम ती प्रकृती दिसते, देहात्मक प्रकृती दिसते, त्याच्याही आकर्षणारी मनाची प्रकृती ही जरा नंतर दिसते. बुद्धी वगैरे या गोष्टी बुद्धीचे निश्चय वागण्यावरून, निर्णयावरून लक्षात येतात. असं पंचभूती देह, मन, बुद्धी आणि सर्वात शेवटी अहंकार देखील लक्षात येतोच. अशा या अष्टधा प्रकृतीच्या आणि त्याच्या बरोबरच असणारी शुद्ध जाणीव शक्ती अशी जीव प्रकृती आपल्याला लाभलेली आहे. समज म्हणतात सर्व जाणवी दंकू आला, प्राणी जाणवी पळाला. सर्व जाणून चावण्यासाठी म्हणून आला आणि सर्व चावायला येतोय म्हणून ते लक्षात घेऊन मनुष्य पळाला. दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा. हे सर्व जगत अशा प्रकारे जीव प्रकृती आणि अष्टधा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून तयार झालेला आहे असं भगवंत म्हणाले. सर्व जगत म्हणजे तू देखील असाच तयार झालेला आहेस. तुझ्या ठिकाणी देखील पंचभौतिक प्रकृती आहे आणि असं लक्षात घ्या की तुम्हाला कोणाची प्रकृती आवडत नाही तसं तुम्ही ज्यांना आवडत नाही असे लोक असणार आहेत. तुम्ही तुम्हाला स्वतःला कितीही चांगले समजा, सज्जन समजा, पण तुम्ही आवडत नाही असे लोक असणार आहेत. जेव्हा श्रीकृष्ण आवडत नाही असे लोक होते, जेव्हा कोणी श्रीरामांशी वैर धरलं, कोणीही तुम्ही असाल तरी देखील काही एक प्रकृती अशा असतील की त्या तुमचा पेश करतील, त्या तुमच्याबद्दल मनसा करतील. पण तुम्ही समजून घ्या की तुम्ही देखील तुमचा देह देखील एक प्रकृतीयुक्त आहे आणि हा विज्ञानात्मक भाव नेहमीच लक्षात ठेवा. हे दोन्हीही परमात्म्याने निर्माण केलेले आहेत. तुमची आणि तुम्हाला आवडत्या किंवा नावडत्या व्यक्तीची प्रकृती देखील हे सर्व तत्वत परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून सातव्या अध्यायात एक महत्वाचा श्लोक आला, मत्ताहा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. माझ्यापेक्षा पलीकडचं असं इथं काही नाही. मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिकणा इव. जसं सूत्रामध्ये मणी ओवावे तसं मी हे सगळं जगत धारण केलेलं आहे. अर्थात जो ध्यानातून बाहेर आला, आपण स्वतः परमात्मा अशा बोलावी, त्यांनी असं समजावं की आपल्या स्वतःला जो मी परमात्मा आहे असा बोध झालेला आहे ध्यानाच्या वेळेला, आणि त्या बोधातच आपण बाहेर आलो, ते भगवंताने धारण केलेलं आहे. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला भगवंत म्हणाले, भोक्तारं यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. मी यज्ञ आणि तपाचा भोक्ता आहे, सर्व लोकांमध्ये महान ईश्वर आहे. म्हणजे यज्ञ करायचं आम्ही, तप करायचं आम्ही, ध्यान करायचं आम्ही, पण ध्यानातला आनंद भोगायचा कोणी? आपल्या परमात्म्याने तो त्याचा आनंद भोगतो. कारण त्या ठिकाणी मी जो मला मी असं समजत असतो तो नाहीसाच होतो, आणि तिथं परमात्मा केवळ उरतो आणि परमात्मा स्वतःचा आनंद स्वतः उपभोगत असतो. त्याच न्यायाने माझ्या ठिकाणी, माझ्या प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतीपेक्षा पलीकडचा असा परमात्मा आहे आणि सर्वांच्याच अंतर्यामी तो वास करतो आहे, अशा विवेक दृष्टीने पाहो. अवघड अवघड असा अभ्यास जसा पुढं पुढं होत जातो, पहिलीपेक्षा दुसरीचा जसा अवघड असावा, मग नववीचा अवघड असावा आणि पुढं जसं असावं, कोणत्याही विषयाचं प्राथमिक मूलतत्व ही जरा सोपी वाटावी आणि नंतर सिद्धांत अवघड अवघड होत चालेल. तसंच पण हे परमार्थमध्ये असणार आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःवर प्रयोग करणार असं शास्त्र आपल्याला इथपर्यंत घेऊन जात की ध्यानामधून उठल्यानंतर नेहमी हा विवेक करायलाच लागेल. नाहीतर समोरच्या व्यक्तीशी संघर्ष अटळ आहे. तुम्ही पुष्कळ उदात्त भूमिका ठेवली तरी ती वेगळीवाकडे बोलेल, अशा वेळेला देखील तुम्हाला त्याच्यामध्ये प्रभू पाहता येणं ही तुमची कसोटी असेल. चुकलात तर कोणाचंच बिघडणार नाही, पण तुम्ही मात्र तुमच्या बोटावरून खाली या आणि हे सर्व का जमत नाही याला कारण भगवंत असं म्हणाले की मी निर्माण केलेली माझी माया त्रिधीर गुणमयी ही भावई एवढी सर्व विदम जगत मोहित नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम मी वस्तुत अव्यय ईश्वर असताना हे जे त्रिगुण प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंतांनी निर्माण केले आणि त्यामुळे जे भाव किंवा विभ्रम निर्माण होतात त्या न्यायानी सुनेला सासू आवडत नाही आणि सासूला सून आवडत नाही. इथं बाकी तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाहीये, तुम्ही प्रकृतीकडे पाहता असं भगवंत म्हणतात. आणि याच्यातून जर वाचायचं असेल तर अजून एक साधन भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव येत अपद्यंते मायाम येताम तरंगिते. म्हणून ध्यान करून वगैरे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं याच्यानंतर नेहमीच्या व्यवहारामध्ये हमखास चांगला उपाय म्हणजे भगवत शरण बुद्धीनी राहणं. ज्यांनी ही माया निर्माण केली त्याला शरण असण ते मात्र ही माया म्हणतात. जळ तर हृदय माझे जन्म कोट्या कोटी मजवरी करुणेचा राघवा पुर लोटी. ध्यान करणाऱ्यांनी आणि अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं म्हणणाऱ्यांनी प्रार्थना देखील करावी, कर्मणाव कर्मळून प्रार्थना करावी, तू कधी येशी असं म्हणाव. पितांबराची कास शेला गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा तैवा रू आला असं म्हणावं. कोणीतरी आहे आणि तो येतो आहे येई मला सांभाळेल असं मानुषीला मानुषी प्रकृतीला अनुसरून असणारा भाव धरावा. मग समजेल या मूर्ती कोण आहेत. मिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो असं तळमळून म्हणालो. कटी कर विराजित मुकुट रत्न जडित पितांबर कसीला तैसा येई गाथा वर्त. सगळं निर्गुणाच्या बोधाची होत नाही, आपण देहधारी आहोत, आपल्याला हात मारण्याची आवश्यकता आहे. जर वयाच्या 80व्या वर्षी तेच नाही तर आपण आईला हात मारतो, आई कधीच गेलेली असते. पण हात मारण्यावर आपला विश्वास असतो, तोच विश्वास इथं वापरायला भगवंत सांगतात. मला शरण ये तू मायेतून तरुण जाशील असं भगवंत म्हणतात. आणि या अध्यायाच्या नंतर भगवंतांनी या अध्यायाच्या शेवटी शेवटी काही शब्द वापरले, अधिभूत अधिदैव अधियज्ञ अक्षर ब्रह्म अशा प्रकारचे. आणि त्याचा खुलासा करण्यासाठी म्हणून 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी एक क्रम उलगडून सांगितला, तो म्हणजे हा विज्ञानात्मकच भाव आहे. अक्षर म्हणजे तो परमात्मा, निर्गुण निराकार असा परमात्मा म्हणजे अक्षर. अक्षर ब्रह्म बरोबर स्वभाव हा अध्यात्म उच्चते. आणि या ब्रह्मापासूनच निर्माण झालेली पण ब्रह्माच्या पेक्षा वेगळी आहे अशी दिसते अशी मूळ माया किंवा प्रकृती याला अध्यात्म असं म्हणावं. आणि या मायेपासून त्रिगुण होतात. भूत भावोद्भव कर्म विसरला कर्म संस्थिता. आणि जो सर्व जगताची घडामोड निर्माण करणारा विसर्ग होतो कर्म निर्माण होतात. आणि त्या कर्मातून सर्वात शेवटी पंचभूतात्मक देह असणारे आपण तयार होतो त्याला अधिभूत म्हणावं असं भगवंत म्हणाले. या अधिभूत असणाऱ्या दैवामध्ये एक जाणीव असते. सातव्या अध्यायात सांगितलेलं होतं, पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती आणि अपराप्रकृती म्हणजे पंचभूतात्मक अष्टधा प्रकृती. म्हणून हा जो अधिभूत देह दिसतो आहे त्याच्या आत एक जीव प्रकृती आहे, त्याला अधिदैव म्हणतात असं भगवंत म्हणाले. आणि अधियज्ञ जो परमात्मा जेव्हा या जीवाला आपण अडकलेले आहोत, आपण मुळातच खरं म्हणजे मुक्त आहोत पण आपण अडकलेले आहोत, आपण मुक्त व्हायला पाहिजे असा ध्यास लागतो, तो यज्ञ दान तप जप तप ध्यान इत्यादींचा अवलंब करतो, सत्कर्मांचा अवलंब करतो, तेव्हा तो आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. ते अधियज्ञ असं भगवंत म्हणाले. आणि अशा प्रकारची समजून उमजून केलेली साधना ही जीवनाच्या अंतापर्यंत करायला पाहिजे असा आठव्या अध्यायामध्ये प्रयाणकालापर्यंत करायला पाहिजे. आणि प्रयाणकाल कधी येईल हे काही माहीत नसल्यामुळं रोजच प्रयाणकाल समजावा आणि रोज ही साधना किंवा उपासना करत जावी. आणि प्रयाणकालीची उपासना म्हणून या ठिकाणी आठव्या अध्यायात परत भगवंतांनी ध्यानाचंच वर्णन केलं. आणि ध्यान करून रोज आपल्या देहापासून दूर सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जावं हे रोज प्रयाण करावं असं भगवंत म्हणाले. इथपर्यंत सांगून झालं आणि हा आठवा अध्याय संपला. आणि नवव्या अध्यायाच्या प्रारंभाला भगवंत म्हणाले, इदं ते सूर्यतमं प्रवक्षामि अनसूयवे. तू असूया रहित आहेस म्हणून हे ज्ञान सर्वांना सांगता येत नाही, हे पूज्यतम ज्ञान आहे. पण इदं ते पूज्यतमं प्रवक्षामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं. ज्ञान हे विज्ञानासहित, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे या जगताविषयी, अर्थात आपला देह देखील जगतामध्ये आला, प्रकृती जगतामध्ये आली. विज्ञानासहित मी तुला ज्ञान सांगतो. आतापर्यंत जे सांगितलेलं आहे त्याच्या थोडं पुढे जाऊन भगवंत या अध्यायात सांगणार आहेत. यज ज्ञात्वा जे जाणलं तर मोक्षस्ते अशुभात, तू अशुभापासून मुक्त होऊन जाशील, अशुभाच्या भावनेपासून मुक्त होऊन जाशील. राजविद्या राजपुरुषम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. काय आहे ते उद्या आपण पाहू. हा अध्याय हा पतितांना पावन करणारा असा अध्याय आहे. हा अध्याय मी सुरुवातीला सांगितलं तसं क्रमानी सगुणोपासनेकडे घेऊन जाणारा हा नववा, त्याच्यापुढे दहावा आणि अकरावा असे अध्याय भगवंतांनी सांगितले. आणि मग पुढे बारावा अध्याय भक्तियोग म्हणून सांगितला भगवंतांनी. त्या योगाच्या अंती तू शांतीला प्राप्त होशील. अंती याचा अर्थ बाराव्या अध्यायाचा बारावा श्लोक. भगवंत म्हणाले, पण मनुष्यानी मनुष्याकडे कशा दृष्टीने पाहिजे हा हा अध्याय सुचवतो सांगतो. तसं दुराचारी देखील इथं उधळून जातात हे हा अध्याय सांगतो. भगवंतांनी आपल्या व्यापक अशा ऐश्वर योगाचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. मया ततम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना. वस्तुत अव्यक्त असणारा मी सर्व मूर्तिमय जगत झालेला आहे. मग स्थान सर्व भूत आहे, सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणीच आहेत. नजा म्हणून ते स्वस्थित आहात, मी त्यांच्या ठिकाणी अजिबात नाही अशी उलट सुलट विधान. नच मत स्थानी भूतानी पश्चमे योगमेश्वरम असं भगवंत म्हणाले. ते याच अध्यायात म्हणाले. आपल्या स्वरूपाविषयी देखील यथार्थ उद्गार या अध्यायामध्ये भगवंतांनी काढले. माझ्या अध्यक्षतेखाली सर्व जगत काम करतं असं भगवंत म्हणाले. याच अध्यायात म्हणाले काय हा अध्याय कसा पूर्ण जात राहिला हे आपण यथाक्रम पाहूया. हरि ओम नमो योगी सोरयानी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा परगुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदम् सर्वम् यत्किम् च जगत्यानि च तेन त्यक्तेन भुञ्जीकाः मा बृहत्तस्य स्थितम्. ॐ शान्ति शान्ति.
सर्वस्कंदन की जय जय जय.